So first of all, a little bit of reminder about yesterday.
तर थोडंसं कालच्याबद्दल आपण काही स्मरण करूया.
We looked at what spiritual death means.
आपण काल बघितलं की आध्यात्मिक मृत्यू काय आहे.
It's a death of our ego.
ती म्हणजे आपला जो अहम आहे स्व आहे.
What? Death of the ego.
हा तर आपला जो स्व आहे त्याचा मृत्यू म्हणजे तो ती आहे.
It's the stopping of our tendency towards putting ourselves ahead of others.
म्हणजे इतरांच्या पेक्षा स्वतःला समोर ठेवण्याची जी आपली प्रवृत्ती आहे तिला थांबवणं म्हणजे ते आहे.
And it's also seeing through the delusions of life and understanding the three lakshanas.
हा आणि अज्ञानाच्या पलीकडे जाऊन जीवनाकडे बघणं आणि जे काही तीन लक्षण आहे त्याला समजून घेणं म्हणजे ही आहे.
Subhuti said in his paper that the main ways of achieving spiritual death is first of all reflecting on the dhamma, especially the lakshanas.
Ani subhutini aapla lekha madhe asa sangitlela ahe ki ya goshticha jar sarav karat asel tar lakshananvar chintan karayla pahije.
And the second is selfless activity.
And dusri goshta mhanje swavirahit kruti karna.
And at the moment we're concentrating on thinking about the lakshanas, reflecting on the lakshanas.
Ani atta ya kshanala apan je teen lakshana ahet tyachyavar chintan karna kiwa vichar karna sandarbhane bagto ahot.
And as we reflect, our understanding goes deeper.
Ha ani mag jasa jasa apan chintan karat rahato tasa tasa apli je samaj ahe anki sakhor hot jate.
So what I want to do today is explore what we mean by a deeper understanding.
Ha आज मला काय करायचं आहे तर आपण समजून घेणार आहोत की आपली समज आणखी सखोल करणं म्हणजे नेमकं काय.
We're going to make use of the well-known formula of the three levels of wisdom.
हा तर प्रज्ञेच्या ज्या तीन पातळ्या आहेत त्याचं जे सूत्र आहे त्याचा उपयोग करून मी हे करणार आहे.
Actually, Buddhism is full of lists. There's the three of this and the four of that and the five of something else.
तर बौद्ध धर्म जो आहे तो असा अनेक याद्यांपासून बनलेला आहे जसं तीन हे पाच ते अशा.
It seems that the Buddha didn't use lists or he didn't use them very much.
असं दिसून पडतं की बुद्धांनी काही असं या याद्यांचा उपयोग खूप काही केलेला असेल असं काही दिसून पडत नाही.
And the very earliest suttas, they make almost no reference to lists.
हा पण जे काही सुरुवातीचे सूत्र आहेत ते मात्र अशा याद्यांचा संदर्भ देऊन आपल्यापर्यंत आलेले आहेत.
But of course over the centuries people started sorting out all the ideas and they started making the lists.
आणि मग शतकानुशतकानंतर लोकांनी ह्या ज्या सर्व गाथा आहेत त्याची यादी बनवली आणि त्याचं पण विशेष असं वर्गीकरण केलेलं आहे.
So later Pali suttas and Mahayana suttas are full of lists.
आणि मग पाली सूत्र किंवा जे महायान सूत्र आहेत ते सर्वच याद्यांनी अगदी भरून गेलेले आहेत.
And sometimes this might seem a little boring.
आणि कधी कधी हे थोडस कंटाळवाणं पण आपल्याला वाटू शकतं.
But sometimes a list can be very useful.
पण कधी कधी याच याद्या खूप म्हणजे उपयोग सुद्धा पडतात.
The list of the three levels of wisdom.
तर आता आपण प्रज्ञेच्या तीन पातळ्यांची यादी आहे ती बघू.
In Sanskrit, the first one is Srutamayi Prajna.
तर संस्कृत मध्ये जी पहिली यादी आहे संस्कृत मध्ये आपण म्हणतो म्हणजे श्रुतमय प्रज्ञा.
And it's said to be the knowledge that we get from listening.
आणि याला असं म्हटलं जातं की असं ते ज्ञान जे आपल्याला श्रवण केल्यानं किंवा ऐकल्यानं प्राप्त होते.
But this could be a bit misleading.
पण कधी कधी हा थोडा गैरसमज पण निर्माण करू शकते.
Because we can also get information from reading and even from videos and other things.
कारण कधी कधी आपल्याला जी माहिती असते ती वाचन केल्यामुळं किंवा व्हिडिओ बघितल्यामुळे सुद्धा आपण ती माहिती मिळवू शकतो.
But in the early days of Buddhism, in the centuries after the Buddha, it was nearly entirely from listening.
पण बुद्धानंतर सुरुवातीचे जे काही शतक आहेत ते खरं म्हणजे पूर्णतः ऐकल्यानंच त्या गोष्टी प्राप्त व्हायच्या माहिती व्हायची.
People would have sat in villages under trees and listened to some of the Buddha's disciples talking about their experience.
हा म्हणजे गावकरी लोक जे आहेत ते एखाद्या झाडाखाली बसून त्या बुद्धाचा शिष्य काय सांगतो आहेत ते ऐकायचे.
They would have just been listening.
ते फक्त केवळ ऐकायचेच.
And then the wanderers, who weren't really bhikkhus in the modern sense, they would keep a watch on the moon.
हा आणि आधुनिक काळामध्ये आपण त्याला पूर्णपणे भिक्षु म्हणू शकत नाही पण जे काही मग हे भटकंते करणारे शिष्य होते ते चंद्रावर लक्ष द्यायचे.
And when it was time for the full moon, they would know that there's certain places where they should go to meet together.
आणि मग जेव्हा त्यांना असं लक्षामध्ये यायचं की आता पौर्णिमा असणार आहे, पूर्णचंद्र असणार आहे, तर ठरवायचे की नेमकं त्या दिवशी कुठं आपण भेटलं पाहिजे.
And when they met together, they did their very best to recite faithfully the teachings of the Buddha.
आणि मग जेव्हा केव्हा तेव्हा एकत्र यायचे भेटायचे तेव्हा अगदी श्रद्धापूर्वक जे काही बुद्धाचे कथांत स्मरण आहे आहे ते पूर्णपणे त्याचं स्मरण करून पठन करायचे.
This is where a new wanderer would learn a lot of information about the life and teachings of the Buddha.
अशा पद्धतीनं जे काही नवीन लोक होते, नवीन भटकंती करणारे लोक होते, ते बुद्धांच्या जीवनाबद्दल या माध्यमातून काहीतरी त्यांना श्रवण करणे किंवा ऐकायला मिळायचं.
But when we're thinking of the first level of wisdom, and we're not having any particularly strong emotional engagement with it.
परंतु ही जी पहिली पातळी प्रज्ञेची आहे तिथे दिसून पडतं की लगेच काही आपण भावनिक दृष्ट्या त्याचे लगेच आपण जुळत नाही.
We could use the first level of wisdom to pass an examination in Buddhism.
उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की पहिली जी पातळी या बौद्ध धर्म प्रज्ञेची ती फक्त बौद्ध धर्मातील एखादी परीक्षा पास करण्यासाठी उपयोगाची आहे.
I mean something like an academic university examination.
उदाहरणार्थ एखादी खरंच आपली शालेय काहीतरी परीक्षा असते त्या प्रकारची.
But if we didn't go beyond the first level of wisdom to start reflecting, it wouldn't really change our life.
पण जर आपण या पहिल्या पातळीच्या जी प्रज्ञा आहे जर तिच्यावर चिंतन करत नाही तर आपण आपल्या जीवनाच्या पलीकडे जाऊ शकत नाही.
In one part of India, I found that there was a test for Dhamma Mitras.
मी एक बघितलं की भारतामधल्या एका भागामध्ये मी एक अशी चाचणी बघितलेली आहे जी धम्म मित्रांची परीक्षा घेण्यासाठी उपयोग होतो.
And it was like, what are the four shunyatas?
त्यामध्ये असं आहे की चार शून्यता काय आहेत,
what are the four viparyasas?
चार विपर्यास काय आहेत,
what are the seven bodhiyangas?
सात बोधीचे अंग कुठले आहेत.
So it's possible somebody could get all the right answers but still it wouldn't necessarily change their life.
कदाचित असं असू शकेल की सर्वजण या प्रश्नाची उत्तर बरोबर देऊ शकतील पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांना संपूर्णतः जीवन समजलेलं आहे.
I've got a true story of how having a very strong intellectual understanding doesn't mean that we change our life.
एक मायकल चांगलीशी सशक्त अशी कथा आहे जी ही दर्शवते की किती बौद्धिक समज असली तरी पण वास्तविक जीवनाचा अर्थ समजू शकत नाही हे दर्शवणारी एक मायकल कथा आहे.
This didn't happen in India, it happened in another country.
तरी जी काही गोष्ट आहे ती काही भारतामध्ये घडलेली नाही आहे, ती काही दुसऱ्या देशामध्ये घडलेली आहे.
There was a university and they decided to start a new subject.
तर एक विद्यापीठ होतं आणि त्यांनी विचार केला की नवीन विषय सुरू केला गेला पाहिजे.
They decided to call it peace studies.
आणि त्यांनी त्याचं नाव दिलं शांततेचा अभ्यास.
They knew that there was so much conflict in the world and that it was necessary to study the ways that people could resolve conflicts.
आत्मला माहिती आहे की जगामध्ये कितीतरी विवाद आहे आणि त्यामुळे खूप गरज आता आहे लोकांमध्ये की हे जे काही समन्वय आहे एखाद्या प्रकारे साधला जाऊ शकतो. आता अभ्यास करणं गरज म्हणून चाललेली आहे.
A lot of money was donated to start up this new faculty so that they could do some good in the world.
तर विद्यापीठामध्ये हा नवीन विभाग सुरू करण्यासाठी खूप सारे पैसे दान दिले गेले जेणेकरून जगासाठी काहीतरी चांगलं होईल.
You can't have a university department without lecturers, so they appointed two lecturers.
आत्मला माहिती आहे की विद्यापीठाचा कुठला विभाग दोस्तो तो प्राध्यापकांशिवाय होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी दोन प्राध्यापकांची नियुक्ती केली.
And almost straight away they started arguing.
आणि अगदी सुरुवातीला त्यांनी दोघांनीच भांडणं सुरू केली एकमेकांसोबत.
And they couldn't resolve their arguments.
आणि ते स्वतःचे मात्र विवाद काही सोडवू शकत नव्हते.
It can happen very easily.
तर हे खूप अगदी सहज घडू शकतं.
You might think it happens out there in the world, but it wouldn't happen in religion.
कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की हे असं बाह्य जगामध्ये घडू शकतं, धर्मात काही मात्र असं घडू शकत नाही.
But it happens even in Buddhist organizations.
पण हे बौद्ध चळवळीमध्ये सुद्धा, बौद्ध संघटनेमध्ये सुद्धा घडू शकतं.
For example, you may know of Hui Ning.
उदाहरणार्थ तुम्हाला हुई निंग विषयी काही माहिती असावी.
He's very famous in Zen and Chinese Buddhism.
ते स्वतः झेन आणि चायनीज बौद्ध धर्मामध्ये खूप पारंगत होते.
There's a story about how he became recognized as a spiritual teacher.
आणि त्यांच्या संदर्भाने एक पुन्हा गोष्ट आहे, कथा आहे की कसे ते बौद्ध धर्मामध्ये कसे ते म्हणजे उच्च पदावर किंवा लोकप्रियतेकडे ते गेलेत.
Actually this story is in a famous scripture called the Platform Sutra or Huineng Sutra.
तर ही जी कथा आहे खरं म्हणजे प्लॅटफॉर्म सूत्र किंवा हुईनिंग सूत्रामधून घेतलेली आहे.
And if you read it, it's an example of how people can have all the Buddhist ideas but act so very badly.
तर या कथेवर तुम्हाला लक्षामध्ये येऊ शकतं की कसं ज्या लोकांकडे बुद्ध धर्माच्या पूर्ण संकल्पना त्यांना स्पष्ट आहे पण तरी ते कसे चुकीचं वागणूक करतात चुकीच्या पद्धतीने वागतात हे लक्षात येईल.
So Huining was illiterate.
हा तर जे हुईनिंग होते खूपच अगदी अशिक्षित होते.
And he hadn't studied much of Buddhism, but he just heard the Diamond Sutra and he immediately recognized its truth.
माफ करा तर हुईनिंग जे आहेत ते काही खूप साक्षर नव्हते आणि ते काही खूप शिक्षित पण नव्हते पण त्यांनी काही जे डायमंड सूत्र आहे त्या गाथांचाही अभ्यास केलेला होता.
He heard that there was a very famous Buddhist teacher in the north and he walked a long way north to meet this teacher.
मग त्यांनी ऐकलं की उत्तरेकडे एक खूपच प्रसिद्ध असे बौद्ध गुरु आहेत आणि मग ते त्यांच्यापर्यंत खूप लांब पर्यंत गेले त्यांची शिकवण ग्रहण करण्यासाठी.
And when he arrived at this big Buddhist monastery, the teacher immediately recognized that Huining had a very high level of spiritual attainment.
आणि जसे हे हुईनिंग त्या बौद्ध विहारामध्ये मोठ्या बौद्ध विहारामध्ये पोहोचलेत तसंच तेथील जे गुरु होते त्यांनी हे ओळखून घेतलं की हे जे हुईनिंग आहेत त्यांची खूप मोठी अशी बौद्ध धर्माबद्दलची समज आहे.
सो दिस इज इंटरेस्टिंग इन इटसेल्फ. ही वाज ऑलरेडी व्हेरी ऍडव्हान्स्ड बट ही हॅडंट डन ऑल द स्टडी.
हा तर खरं म्हणजे खूपच अगदी हे अद्भुत आहे की जरी ते खूप बौद्ध धर्मामध्ये खूप अगदी वर पोहोचलेले होते तरी पण त्यांनी काही अभ्यास केलेला नव्हता.
सो द ऍबट ऑफ द मॉनेस्ट्री he wanted to talk more with Huining and have more contact.
ha tar te je ke bodh viharatil je pramukh hote tanna asa vatla ki Huining sobat ankhi bollo paije ankhi sambandh prasthapit kele paije.
but instead he said go to the back of the monastery and just chop firewood and hull rice.
ha तर ते करण्याच्या पेक्षा त्यांनी म्हटलं की तुम्ही विहाराच्या खूप लांब असं बाहेर जा आणि लाकडं तोडून काहीतरी तांदळाची शेती लावा.
And the reason is because people will be jealous if I have a lot of communication with you.
तर मग त्यांनी म्हटलं की तुम्ही खूप लांब जा आणि त्यांनी म्हटलं कारण जर लोकांना माहित पडलं की तुझा मला संपर्क आहे होत चाललेला आहे तर लोक तुमच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल जेलस होत जातील.
They've been studying Buddhism for a long time.
कारण ते सुद्धा लोक खूप दीर्घ काळापासून बौद्ध धर्माचा अभ्यास करत होते.
You are illiterate, you're from a poor area in the south.
तू अगदीच तुम्ही अगदीच असाक्षर आहात अगदीच गरीब वस्ती म्हणजे तुम्ही आलेले आहात.
They will even physically harm you.
ते एवढंच नाही तर तुम्हाला ते शारीरिक इजा पोहोचवतील.
So this is a terrible thing.
हा आणि त्यामुळे हे खूप अगदी त्रासदायक गोष्ट होईल.
It must be that this monastery grew much too quickly and didn't consolidate itself spiritually.
हा कदाचित असं झालं असावं की जे विहार आहे ते खूपच लवकर हे मोठं झालं असावं पण त्याच तुलनेत त्याची जी आध्यात्मिक प्रगती आहे तेवढी झाली नसावी.
So it's a very interesting story, the life of Huining, but later on he is recognized as a spiritual teacher.
ha tar Huining cha jivana baddal chi ek atishay ashi ek rochak katha ahe pan nantar tej matra ek khup mothe ashe parangat bodh guru mhanun prakhyat zalet.
but when he's recognized a lot of people are so jealous that they pursue him and try to kill him.
ha पण जेव्हा लोकांच्या बद्दल जेलस होत गेले तेव्हा लोकांनी त्यांना अगदी एवढं त्यांच्या बद्दल जेलस झालं की लोकांनी त्यांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला खून करण्याचा प्रयत्न केला.
So he has to escape and then he hides for several years in a forest.
आणि मग त्यांना तिथून पळून जावं लागलं आणि अनंत वर्षासाठी त्यांना जंगलामध्ये राहावं लागलं.
So this is an incredible difference between having the theory and having Maitreya in our hearts.
हा त्यामुळे म्हणजे सिद्धांतामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये असलेली जी मैत्री आहे तिच्यामध्ये अमर्याद असा अतुल्य असा मोठा फरक आहे.
Now this platform sutra, as it's called, is very highly venerated in countries like Taiwan, Korea and Japan.
हे जे प्लॅटफॉर्म सूत्र आहे हे तैवान कोरिया जपान हे ज्या देश आहे ज्यामध्ये खूप अगदी व्हेनरेटेड.
It's very highly regarded. It's reverenced.
तर या हे जे काही सूत्र आहे या देशामध्ये त्याचा खूप अगदी सन्मान केला जातो.
But it is just possible that the story isn't completely true.
ha kadachit asavshakta ki hi katha ahe hi purnatah kai satya nasavi.
but there are other examples from more recent history of Buddhism which are definitely true.
ha parantu nazdikcha kalavadhi madhil nazdikcha itihasamadhil bodh dharmatle kai ja goshti astil ta nishchitach khare astil.
for I'm going to tell you a story from Tibet concerning the present Dalai Lama.
तर मी तुम्हाला तिबेट मधली एक गोष्ट सांगेल ज्याची त्याचा संबंध जे आता वर्तमान जे दलाई लामा आहे त्यांच्यासोबत जुळलेली आहे.
It was something that happened before the Chinese invaded.
हे अगदी चीनी जे आक्रमण आहे त्यापूर्वीची ही घटना आहे.
It was when the present Dalai Lama was still a boy.
ही तेव्हाची घटना आहे जेव्हा वर्तमान दलाई लामा फक्त एक मूल होते, मूल म्हणजे एक छोटा मूल होते.
So the person who recognized the Dalai Lama as the reincarnation of the previous one is called Retching Rinpoche.
Ha, tar he je Retching Rinpoche ahe, he vyakti jyanni Dalai Lama la mhanje reincarnation kay avatar ahe, Dalai Lama ajiti mul Dalai Lama cha avatar ahe, tyanne tyacha olakhlo te.
He had a lot of political influence.
Ani tyanchyavarti khup asa rajkiya tyancha asa prabhav hota.
He was head of the Sera monastery.
Ha, Sera viharate te pramukh hote.
This was a very very big and powerful monastery.
Ani he je vihar ahe khupach mothe ani khupach agdi tyancha atmadhye satta hoti.
And also he had some power because the Dalai Lama wasn't old enough to govern.
Ha, ani tyanchyakade satta yasathi hoti karan je Dalai Lama hote te ata satta mhanje te tyancha mhanje vayamule te satta kai mhanje samavu shakat navhote.
There was a dispute between the government and this very powerful lama called Retching Rinpoche.
Ha, tar Retching Rinpoche navhaje je lama ahet te ani je shasan ahe tyamadhye mag vad suru zala.
And it became very bitter.
आणि तो वाद अगदी खूपच मग अगदी वाईट झाला, टोकाला गेला.
So Retching Rinpoche decided to kill some government people.
आणि मग Retching Rinpoche जे आहे त्यांनी असा विचार केला की शासनामधल्या काही लोकांना मारावं.
They had a postal system in Tibet at that time, so he sent a letter bomb through the post.
तर तेव्हा तिबेटमध्ये पत्र पाठवण्याची जी काही सोय होती ती होती. आणि मग एका पत्रामध्ये त्यांनी एक बॉम्ब त्या व्यक्तीकरता पाठवला.
And he was thinking that when they opened the parcel, the bomb would go off and kill some people.
And then vichar kela ki jeva te parcel te ugadtil teva bomb futel ani tuje vyakti ati mag jail.
And the letter bomb failed to explode. I don't know why.
Parantu kai karanamulo hado patra matla jo bomb ahe to futna to futla nahi.
Then the people in the city of Lhasa were scared that the monks from Sera monastery would attack and kill the town people.
That bomb failed, no?
The bomb failed.
Ha, yeah.
So after that the people in the town were scared that the monks in the monastery would attack the people in Lhasa.
Ha, mag Lhasa madhil je lok hote tyanna asa vatu laglo ki Sera monastery madhil je lok ahet te etil khali ani lokanna martil.
Instead of receiving an attack, the government army attacked the monastery beforehand.
मग त्या लोकांनी आक्रमण करण्याच्या आधीच याच जे काही शासनामधलं जे काही सैन्य होतं त्यांनीच मग विहारावरती आक्रमण करणं सुरू केलं.
About 200 monks were killed.
आणि जवळपास 200 जे काही भिक्षू होते त्यांना मारण्यात आलं.
It seems an incredible story because these are people who had been studying Buddhism a long time.
तर खरं म्हणजे ही पण खूप अगदी म्हणजे हेलावणारी कथा आहे, अतुल्यशी कथा आहे, कारण जी लोक बौद्ध म्हणून जगत जगायचे त्यांच्यावर ही घटना घडलेली आहे.
It shows us how deep the confusion and delusions of life can go.
हे आपल्याला हे दर्शवितं की कसं अज्ञान आणि संभ्रम जीवनामध्ये काय करू शकतो.
And it shows us the importance of going from the first level of knowledge to the second.
आणि हे आपल्याला हे दर्शविते की कसं ज्ञानाच्या पहिले पातळीपासून ज्ञानाच्या दुसऱ्या पातळीपर्यंत आपलं जाणं गरजेचं आहे.
I don't know that any order member has ever sent a letter bomb.
हा, मला माहित नाही की कुठल्याही ऑर्डर मेंबरला आतापर्यंत लेटर बॉम्ब भेटलेला आहे.
But we still have to be careful that we don't get jealous. In
I got small letter bomb.
You got a small letter in your mind. So we still have to be careful.
हां, तर निश्चितच आपण थोडंसं दक्ष असलं पाहिजे.
If we want a strong order, we must start practicing spiritual death.
हां, जर खरंच आपल्याला जर चांगला संघ पाहिजे असेल, मजबूत संघ पाहिजे असेल, तर आपण आध्यात्मिक मृत्यूचा सराव करणं शिकलं पाहिजे.
So we must move on to the second level of knowledge.
आणि म्हणूनच आपण ज्ञानाची जी काही दुसरी पातळी आहे तिच्याकडे वळलं पाहिजे.
I've got a metaphor for the limitations of the first level of knowledge.
हां, तर ज्ञानाच्या पहिल्या पातळीची जी काही मर्यादा आहे त्यासाठी माझ्याकडे काही उपमा आहे, काही प्रतीक आहे.
Supposing you live in a place like Nagpur.
समजा तुम्ही नागपूर सारख्या स्थळी राहत आहात.
A long way from the sea.
आणि समुद्रापासून ती खूपच लांब आहे.
And the rivers aren't always suitable for swimming because sometimes they're a bit polluted.
आणि तिथल्या ज्या नद्या आहेत त्या पण काही पोहण्यासारख्या पोहण्याच्या लायक नाही आहेत, कारण त्या खूप प्रदूषित झालेल्या आहेत.
You read in a book that you swim by going like this and kicking your legs like this.
पण तुमच्या पालकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा तुम्ही पुस्तकात वाचलेलं आहे की पोहणं कसं असतं की हातांना असं असं करायचं आणि पायांना असं हलवायचं.
So that information about going like this and going like this is theoretical.
तर ही जी माहिती तुम्हाला प्राप्त झालेली आहे असे हात करणं आणि असे पाय करणं ही तुम्हाला सैद्धांतिक माहिती झालेली आहे.
Then you come to Bordaron and you go for a walk along the edge of the reservoir.
आणि मग तुम्ही बोर्डरला आले आणि जो पाण्याचा साठा आहे त्या बाजूला तुम्ही मग चालत आहात.
And you fall in.
आणि तुम्ही त्यात पडलेत.
Well, your theory may not save you.
आणि कदाचित तुमची जी काही सिद्धांत आहे तत्व आहे ते तुम्हाला काही वाचवतील नाही.
Because you don't yet know how to swim properly.
कारण तुम्हाला अजूनही माहिती झालेलं नाही आहे की कसं पोहावं.
It's something we have to learn and practice.
हे ते आहे जे आपण शिकू शकतो फक्त सरावामुळे.
We learn it slowly.
आणि खूप हळूवारपणे आपण ते शिकतो.
So we should apply this if we're teaching the Dhamma too.
आणि जर आपण धम्म शिकवत असू तिथे सुद्धा याचा अंमल आपण केला पाहिजे.
If you're a Dhamma teacher, don't just tell people what the four shunyatas are and the seven bodhiyangas.
जर तुम्ही लोकांना बौद्ध शिकवून देत असाल तर फक्त त्यांना काही फक्त चार शून्यता काय आहेत किंवा बोधिचंग काय आहेत हेच फक्त शिकवू नका.
We need that, but we need to learn how to make other people think.
आपल्याला कदाचित ते शिकवणं आवश्यक पण असेल पण आपण हे पण समजलं पाहिजे की लोकांवर याचा काय परिणाम होतो किंवा लोक आपण काय शिकतात.
We need to teach people how to ask questions in their own minds.
आपण लोकांना असं शिकवलं पाहिजे की जेणेकरून त्यांनी स्वतःला स्वतःसाठी प्रश्न विचारले पाहिजेत.
Now I'm not saying that this first level of knowledge is unimportant.
अर्थात मला असं म्हणायचं नाही आहे की जी पहिली पातळी ज्ञानाची आहे ती महत्वाची नाही आहे.
It's very very important.
ती खूप खूप महत्वाची आहे.
It's very important because it's a basis for reflecting on the Dhamma.
ती यासाठी महत्वाची आहे कारण धम्मावर चिंतन करण्यासाठी ते मूल आहे त्याचा तो आधार आहे.
And I think if we introduce basic ideas even to beginners, sometimes they do start reflecting on the Dhamma.
अंकलाई तुम्हाला माहिती असेल की आपण जर अगदी नव शिकायला सुद्धा जर या मूलभूत गोष्टी सांगितल्यात ते सुद्धा धम्मावर चिंतन करू शकतात.
So now let's go to the second level of knowledge.
आता आपण मग दुसरी जी पातळी आहे ज्ञानाची त्याच्याकडे वळूया.
In Sanskrit, Chintamaya Prajna.
संस्कृत मध्ये याला चिंतनमय प्रज्ञा असं म्हणतात.
And very similar in Pali, Chintamaya Panya.
आणि पालीमध्ये सुद्धा सारखंच आहे चिंतामय प्रज्ञा.
This is the knowledge that comes from thinking about a lakshana or some other point of dhamma.
तर हे ते ज्ञान आहे जे तुम्हाला लक्षणांवरती किंवा धम्माच्या इतर बिंदूकडे किंवा गोष्टीकडे चिंतन करून तुम्हाला ते येतं.
And it's not just thinking about it, it's trying to understand it and see its truth.
तर हे काय फक्त समजणं नव्हे तर त्या जे काही सत्य आहे त्याच्या आतमध्ये शिरणं म्हणजे हे ते आहे.
We start off by asking questions to check whether our understanding makes rational sense.
तर आपण काय करतो की स्वतःलाच असे प्रश्न विचारतो की जे आपल्या बुद्धीला पटलेलं आहे ते खरंच खरं आहे का याचा आपण शोध घेतो.
फॉर इन्स्टन्स यू माइट थिंक वेल आय डोंट ऑफ्टन ऍडमिट दॅट आय मेक मिस्टेक्स.
कदाचित तुम्ही असं विचार करू शकता की होय मी नेहमीच काही स्वीकार करत नाही की मी चुकतो.
आय डोंट ऑफ्टन टॉक अबाउट माय फॉल्ट्स आय टेंड टू कीप देम सीक्रेट.
कधी कधी नेहमीच मी काही माझ्या चुका व्यक्त करत नाही चुकांविषयी बोलत नाही मी त्यांना गुपित ठेवतो.
बट आय एम व्हेरी हॅपी टू टॉक अबाउट अदर पीपल्स प्रॉब्लम्स अँड अदर पीपल्स फॉल्ट्स.
हा मात्र मी इतरांच्या समस्या किंवा इतरांच्या चुका बोलण्यात मला आनंद होतो.
अँड वी हॅव टू थिंक व्हाय एम आय लाईक दिस.
मग तुम्ही विचार करू शकता की मी असं का आहे.
अँड देन वी माइट थिंक यस्टरडे आय अपसेट समबडी.
हा तुम्ही असं म्हणू शकता की काल मी कोणाला तरी नाराज केलं.
आय कॅन अपॉलॉजाइज टू देम.
मी त्याची त्यांच्याकडे क्षमा मागितली पाहिजे.
But I don't feel like apologizing.
पण मला काही क्षमा मागावी असं वाटत नाही आहे.
But maybe it would be a good thing to apologize.
पण कदाचित क्षमा मागणे चांगली गोष्ट असेल.
So this is the type of way we can assess something.
तर अशा पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीचा तपास करू शकतो.
Maybe we think about our meditation practice.
कदाचित आपण आपल्या ध्यान सरावाविषयी विचार करू शकतो.
We think, is there a particular problem that I'm facing?
आपण विचार करू शकतो की काय असा विशिष्ट समस्या आहे जीचा मी सामना करतो आहे.
So this is a very useful type of reflection.
तर हे खूप अगदी उपयोगी असं चिंतनाचा प्रकार आहे.
Then we might think, am I conceited? Do I have arrogance?
मी आपण असं विचार करू शकतो की काय मी खूप अगदी उद्धट आहे.
course, there's all sorts of things we could be conceited about. Some people get a new car and they get proud of that. But we should think, well, I'm not able to take this car with me beyond death. And after 2 or 3 years, it'll start to look old, it'll start to rust. So this is all part of the second type of wisdom, of reflection. And it's even necessary to make sure we're not conceited about our spiritual practice.
आणि पुन्हा जी गरज याची आहे की आपलं जे काही आध्यात्मिक सराव आहे त्याबद्दल मात्र आपल्या मनामध्ये असा विचार म्हणजे हे जो काही विचार आहे तो नको यायला पाहिजे.
I'll tell you another story to illustrate how we can become conceited about the amount of spiritual practice we do.
तर मी तुम्हाला पुन्हा आणखी एक गोष्ट सांगणार आहे की कसा एक आपला आपण अहम मध्ये किंवा गर्वामध्ये येऊन जातो याविषयीची.
And the story comes from the life of Huining again.
आणि पुन्हा ही कथा हुईनिंगच्या जीवनामधूनच आलेली आहे.
It comes from the time after he was recognized as a great teacher.
ही कथा त्या वेळेची आहे जेव्हा ते एक महान गुरु आहेत असे त्यांची ओळख झालेली होती त्यानंतरची.
Some people came to see Huining and they bowed very reverentially.
तर काही लोक हुईनिंगला भेटायला आलेत आणि खूपच सन्मानाने अगदी आदराने त्यांनी त्यांना नमन केलं.
And the Chinese method of bowing is a little different to Indian.
आणि भारतापेक्षा चायनीज मधली जी वंदन करण्याची पद्धत आहे थोडीशी वेगळी आहे.
They like to put the very crown of their head directly onto the ground in front of you.
त्यांना अगदी तुमच्या डोक्यात जे काही टाळू आहे हे जे आहे ते तुमच्या समोर जी जमीन असते तिथपर्यंत नेणं त्यांना आवडतं.
So there was this monk called Fa Ta who didn't bow, he just went halfway.
फाटा नावाचे जे भिक्षू आहे जेव्हा ते हुईनिंगला भेटायला आलेत तेव्हा काही ते पूर्ण वाकले नाहीत फक्त त्यांनी थोडेसेच वाकलेत.
हुईनिंग सेड द रीझन फॉर बॉइंग इज टू ओव्हरकम युअर इगो.
ते हुईनिंग त्यांना म्हटलं की वाकण्याचं कारण हे आहे की तुम्ही तुमच्या अहंच्या वर उठता.
ही टोल्ड फाटा आय कॅन सी दॅट यू हॅव कन्सीड.
आणि मग हुईनिंगने त्या फाटाला म्हटलं की मी असं बघतो आहे तुमच्यामध्ये थोडासा अहम आहे, चुकीचा अहम आहे.
And then he said, you spend all your day practicing Buddhism, you must tell me what you do in your practice.
आणि मग होते त्यांना म्हणतात की मी असं बघतो की तुम्ही दिवसभर तुमचा जे काही दिवस आहे तो आचरणामध्ये घालवता पण तुम्ही मला सांगू शकता का की तुम्ही आचरण काय कसं करता.
Because maybe you're practicing in a way that makes you conceited.
कारण की तुम्ही कदाचित आचरण अशा पद्धतीने करत असाल की ज्यामुळे तुमचा अहम वाढतो.
Fata said, well, I practice reciting this very famous scripture called the White Lotus Sutra.
And then Fata said that I have a White Lotus Sutra, which is a Saddhamma Pandrik Sutta, I start my practice.
So this is about 300 pages long.
And this is 300 pages long.
So it's quite a long thing to recite even once.
आणि अगदी एकदा वाचून सुद्धा हे खरं म्हणजे कठीण आहे.
But he had done it 3,000 times.
पण त्यांनी त्याला 3,000 वेळा वाचलेलं होतं.
This had made him conceited.
आणि त्यामुळे त्यांचा अहम वाढलेला होता.
He thought he was better than people who had only recited it 10 times.
आणि त्यांना असं वाटायचं की ज्या लोकांनी 10 वेळा ते वाचलेलं आहे त्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे.
And so Huining said, no, you shouldn't count. You shouldn't get your mind conceited and proud because of this. He said, it's a good thing to recite it, but do it in a different way.
ते त्यांना म्हणाले की याचं पठन करणं चांगली गोष्ट आहे पण थोडं वेगळ्या पद्धतीने आता त्याचं पठन करा.
He said, when you recite, you should reflect on the meaning as you go through.
ते त्यांना म्हणले की जेव्हा तुम्ही त्याचं वाचन कराल तेव्हा त्याचा जो अर्थ आहे त्याच्यावर चिंतन करा तुम्ही जेव्हा जेव्हा ते वाचाल तेव्हा.
You mustn't think that just by saying the words it's bringing some spiritual benefit.
तुम्ही असं म्हणू शकत नाही की फक्त ते आध्यात्मिक शब्द वाचल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती तुम्ही साधली.
In other words, Huining was trying to get the young monk to reflect.
दुसऱ्या शब्दामध्ये जे हुईनिंग आहे ते त्या तरुण भिक्षूला चिंतन करण्यासाठी सांगत होते.
So we reflect, we try to work out whether something makes sense rationally.
Ha. तर आपण चिंतन करतो त्यासाठी कारण जे काही आपल्या बुद्धीला पटलेलं आहे ते खरंच सत्य आहे का हे तपासावं म्हणून आपण चिंतन करतो.
And then we think about as many examples as we can of the lakshanas and other points of dharma from our own life.
आणि मग आपल्या जीवनाच्या अनुभवासह आपण तीन लक्षणाकडे किंवा धम्माच्या इतर तत्वांकडे मग बघू शकतो.
And then after this we also just let our mind go quiet.
आणि मग यानंतर आपण आपल्या मनाला फक्त केवळ शांत होऊ देत असतो.
And we try to just see and understand the truth without too much busy thinking.
आणि मग काही खूप अगदी व्यस्त विचार करण्याच्या पेक्षा आपल्या मनाला आपण शांत आणि स्थिर मग होऊ देत असतो.
We must remember that all these thoughts are just ways of directing our mind to understanding dhamma.
आपण आपला हाच प्रयत्न असतो की जेवढे काही विचार आहे ते आपल्याला धम्माची समज निर्माण करून देईल याकडे सर्व विचार जात आहेत.
There's a Chinese proverb.
एक चायनीज म्हण आहे.
It says, we might know the name of a bird in 20 languages.
ते म्हण अशी आहे की एखाद्या पक्षाचं नाव आपल्याला 20 भाषेमध्ये माहिती असेल.
But just because we know the name in 20 languages, it does not mean we know very much about the bird.
पण जरी तुम्हाला त्या शब्दाचं नाव 20 भाषेत माहिती असलं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्या पक्षाची खूप माहिती आहे.
So we must try to also see the bird.
तर आपण प्रयत्न हा केला पाहिजे की त्या पक्षाला बघणं.
We must try to see each lakshana.
तर आपण प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक लक्षण काय आहे ते पाहण्याचं.
Maybe at this point we still use a few little thoughts just to keep our mind directed.
तर पुन्हा या 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 मुद्दा संदर्भाने आपण काही विचार केला पाहिजे जेणेकरून आपलं मन एका दिशेने जाईल.
So this is the second level of understanding.
तर हे ज्ञानाची किंवा समजेची दुसरी पातळी आहे.
It not only involves our emotions but when it goes well it makes us inspired.
तर हे यामध्ये फक्त काही आपल्या भावनाच गुंतलेल्या नसतात तर जसजसं आपण यामध्ये प्रगती करतो तसतसं ती आपल्याला प्रेरणा पण आपली मग ती बनत जाते.
Another third.
आणि मग तिसरं.
Bhavana Mayi Prajna. Literally it means the knowledge or wisdom from meditation.
तर भावनामय प्रज्ञेला आपण अगदी शब्दशः असं म्हणू शकतो की ध्यानाच्या माध्यमातून मिळवलेली प्रज्ञा.
But this idea that it's just from meditation is a bit misleading.
पण फक्त ध्यानातून मिळवलेली प्रज्ञा ही जी काही अर्थ आहे हा थोडा आपल्याला म्हणजे संभ्रम निर्माण करू शकतो आपल्या मनामध्ये.
Because a lot of the time we're meditating, we're just practicing mindfulness.
कारण बऱ्याचदा आपण जेव्हा ध्यान करत असतो तेव्हा फक्त आपण स्मृती सराव करत असतो.
And sometimes we're not even very mindful, we're just distracted.
आणि बऱ्याचदा काय आपण वेळेस स्मृतिवान नसतो आपण बऱ्याचदा विचलित झालेलो असतो.
So this third level of wisdom or knowledge is really trying to develop a wisdom that's irreversible, that we never lose.
तर ही भावनामय प्रज्ञा अशी प्रज्ञा असते की जी आपण तिच्यापासून मागे येत नाही.
It's trying to develop a wisdom that's lokottara, beyond the world.
तर ही अशी प्रज्ञा असते की जी लोकोत्तर असते भौतिक जगाच्या पलीकडची ती असते.
And it comes from very deep reflection while we're in the first dhyana.
आणि जेव्हा पहिल्या ध्यानामध्ये असतो तेव्हाच्या अतिशय गहन अशा चिंतनामधनं ती आपल्याला मिळालेली असते.
So now it's obvious, having gone through the three wisdoms, what's meant by deeper understanding.
Ata jeva apan teen prajna baghitlya teva ata kharach agdi swabhavik hota ki gahan ashi samaj mhanje nemka kay.
Deeper understanding is going from the first level to the second and then from the second to the third.
Tara agdi gahan samaj sakhol samaj mhanje kay aahe tar pahilya patavarun dusrya patavikade jana ani dusritun tisri kade jana mhanje gahan samaj.
Having thought about the three wisdoms you might think, well, when I recite a Dhamma text, how does that fit into the three wisdoms?
तर या गोष्टी पाहिल्यानंतर आपण असं बघू शकतो की जेव्हा आपण एखादा धम्मग्रंथ वाचतो तेव्हा तो या तीन पातळ्यांमध्ये कसा बसतो.
Well, usually it's a Dhamma text that we've already heard before and already studied.
कदाचित असा एखादा ग्रंथ असेल किंवा असं एखादं पठण असेल जे तुम्ही यापूर्वी वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे.
So when we recite it one more time, we're not developing the first level of wisdom.
हा तो जेव्हा पुन्हा आपण एकदा वाचतो तेव्हा की आपण आपली पहिली जी पातळी आहे ती विकसित करत नसतो.
But understanding is going deeper, so we're developing the second.
तर आपली जी समज आहे तेव्हा मात्र ती आणखी सखोल असते आणि तेव्हा आपण दुसरी पातळी पार करत असतो.
And if we are in a very calm and very concentrated state, it's even possible that through reciting we might move towards the third level of understanding.
आणि जर आपण खूप अगदी स्थिर असू, शांत असू आणि अगदी अगदीच एकाग्र असू आणि ते पठन करत असू तर मग आपण तिसऱ्या पातळीकडे पण आपण मग जाऊ शकतो.
Now I have an example of how the second level of understanding works.
Tamala what do you
have? I have an example. Yeah.
तुम्हाकडे एक उदाहरण आहे की कसं हे दुसरी पातळी कार्य करत असते त्याचं.
And it's the well known story of Kisagotami.
Kisagotami. आणि ही किसागौतमीची अशी एक प्रसिद्ध ती कथा आहे.
So I'm just going to refresh your memory of the main points of the story.
तर ती जी कथा आहे त्याच्यातील जी मुख्य घटना तो आहे मी सांगेल जेणेकरून तुमचा स्मृतीला उजाळा मिळेल.
Kisagotami had only one child and it was a baby son.
Kisagotamila fakt ekach mul hoto ani te mhanje mul hoto mulga hota.
The son was killed by a snake.
Ani ta mulacha mrityu jhala hota sapacha danshamulo.
And she was so upset that she couldn't think properly.
Ani ti evadi narad zaleli hoti ki ti changla vichar pan karu shakat navhoti.
She couldn't accept, she couldn't acknowledge that her baby was dead.
ती या गोष्टीचा स्वीकार करू शकत नव्हती की तिचं मूल जे आहे ते मृत्यू पावलेलं आहे.
She kept going to doctors for medicine to make her baby come back to life.
ती डॉक्टरांकडे जात होती जेणेकरून औषधीमुळे तिचं मूल जिवंत होईल.
And eventually one of her friends said I know a doctor who I think can help.
आणि मग शेवटी कोणीतरी तिच्या मित्रांनी तिला असं म्हटलं की मला एक डॉक्टर माहिती आहे जे तुला मुलाला जिवंत करण्यास मदत करू शकतील.
And Kisagotami was told that the Buddha was a doctor and he was staying nearby.
Amak Kisagotami la sangitla gela ki Buddha ste doctor ahet ani te javalas kutri rahat ahet.
So she went to meet the Buddha. And
mag ti Buddha na bhetala geli.
And the Buddha didn't give a long philosophical discourse.
Amak kai Buddha ni agdi dirgha asa tatvajnan yukta as kai bhashan dile nahi pravachan dile nahi.
He could understand the mental state of Kisagotami very well.
Ha tani Kisagotami ji manovavastha ahe ti khup chandla prakare samjun ghetli.
So he said I can cure your son if you do one thing.
Ha te tila manale ki mi tujha mulala bara karu shakto jar tu ek goshta keli tar.
You must be able to bring me some sesame seeds.
Ha te manle ki tumhala kai tari mohurche dane ghevun ye.
But it must be sesame seed from a family that has never had any death.
Ha pan ti je mohri dane astil te asha kutumbatna ghevun ye jithe ya puri kadhi mrityu jhalela nahi.
So off she went knocking on the doors of different families.
Mag ti geli ani mag vegvegya kutumbancha daravarti dastak devu lagle.
They were always happy to give her the sesame seed.
An mag te sarvaj jan atila te mohri dane denyasathi anandit hote.
But when she asked has anybody in this family died?
जेव्हा ती विचारायची काय तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचा मृत्यू झाला.
They always said of course there are many many dead ancestors.
मग ते म्हणायचे की हो निश्चितच अगदी आमचे खूप खूप आमचे जे काही पिढ्याचे लोक आहेत ते गेलेले आहेत.
They said the dead ancestors are many, the people alive now are very few.
ते म्हणायचे की मृत्यू पावलेले खूप आहेत आणि जिवंत असलेले अगदीच थोडे आहेत.
So she heard this again and again and again and again.
आणि मग हेच उत्तर तिच्याकडे अगे पुन्हा 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 तिला आलं.
Hearing it so many times she developed some knowledge and wisdom.
आणि मग हीच गोष्ट वारंवार ऐकून तिच्यामध्ये काही प्रज्ञा निर्माण झाली, काही ज्ञान उत्पन्न झालं.
Then she just left the baby in the forest and became a disciple of the Buddha.
आणि मग तिने त्या मुलाच्या शरीराला जंगलात ठेवून दिलं आणि मग बुद्धाची शिष्य बनली.
In the case of Kisagotami, if you'd asked her before this happened, do you think people die? She would already have known about death.
समजा जर आपण या गोष्टीवर चिंतन केलं तर काय आपण असं म्हणू शकत नाही की तिला मृत्यूविषयी माहिती होती.
Theoretically, she already had the knowledge of death.
हा म्हणजे तत्वतः किंवा सैद्धांतिक दृष्टिकोनातून तिला मृत्यूचं ज्ञान होतच.
She already had the first level of knowledge.
हा तिला ज्ञानाचं हे पहिलं जी पातळी आहे ती तिला होतीच.
But the reflection that she did, it didn't come through formal meditation.
पण जे काही तिला नंतर ज्ञात झालं ते फक्त ध्यान करून झालं नाही.
It came through engagement with other people.
परंतु इतर लोकांसोबत जो काही संवाद झाला त्यातनं मग ते घडलं.
And she had to listen to the truth many many times.
आणि मग सत्य जे आहे त्या सत्याला तिला वारंवार ऐकावं लागलं.
She needed many many reminders.
तिला खूपदा स्मरण करून दिला गेलं.
And at first the thought of death was very distressing. But later the thought of it didn't make her feel that life was pointless. Thinking about death didn't make her feel that life was useless and a waste of time.
परंतु जेव्हा मृत्यूचा तिने वारंवार विचार केला तेव्हा तिला असं नाही वाटलं की जीवन जे आहे ते व्यर्थ आहे.
It actually gave her a strong sense of spiritual direction.
तर ते आपल्याला अगदी सशक्त अशी आध्यात्मिक प्रेरणा देते.
So there are parallels with us.
आणि याच गोष्टी आपल्या सोबत घडतात.
You, I, we all need many reminders.
तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला खूप साऱ्या स्मरणाची गरज आहे.
The process of the second wisdom isn't something we just do once.
ही जी काही दुसऱ्या पातळीची काही प्रक्रिया आहे ती अशी नव्हे फक्त जी आपण एकदा केली पाहिजे.
And we do it in meditation, but we also need to do it outside.
जरी आपण ती ध्यानामध्ये करत असलो तरी पण ध्यानाच्या बाहेर ती गोष्ट केली पाहिजे.
As we become more aware of the lakshanas, we don't feel that life is pointless and wasteful.
तर जेव्हा आपण लक्षणावरती खूप चिंतन करतो की आपण लक्षामध्ये येतं की जीवन काही व्यर्थ नाही किंवा बिनकामाचं नाही.
It leaves us inspired.
तर ते आपल्याला प्रेरित करणार आहे.
It leaves us with a clear sense of what we can do to make our life worthwhile.
आपल्या जीवनाचा खरा मोल समजून घ्यावं त्याला जीवनाला खरं मोल यावं म्हणून तीन लक्षणं आपल्याला सांगतात.
That's all I want to say about the three levels of knowledge.
आणि हेच मला ज्ञानाच्या तीन पातळ्यांविषयी सांगायचं होतं.
But now I want to talk about what happens if we keep on going with the process of spiritual death.
आणि आता मला हे सांगायचं आहे की काय घडतं काय होतं जेव्हा आपण आध्यात्मिक मृत्यूच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतो.
Now obviously we become less selfish and less jealous.
निश्चितच आपण अगदी निस्वार्थ बनतो आपण खूप कमी जेलस बनतो.
Less conceited.
आपण खूप आपला अहम कमी होऊन जातो.
We find that we don't need to make an effort so much to think about other people.
इतरांविषयी विचार करण्याला आपल्याला खूप प्रयत्न करावा लागत नाही.
But we also notice that all unskillful states of mind like greed, hatred and delusion, they all start reducing.
आपल्याला असं लक्षामध्ये येतं की या मनाच्या ज्या काही तिन्ही अवस्था आहेत लोभ द्वेष मोहाच्या त्या सुद्धा हळूहळू कमकुवत होत चाललेल्या आहेत.
And as the unskillful states of mind start reducing, the skillful ones take their place.
आणि मग जेव्हा या अकुशल मनोवस्था आपल्या कमी होत जातात तेव्हाच कुशल मनोवस्था विकसित पण होत जातात.
Just as the moon comes out from behind a cloud.
जसं ढगाच्या आतमधून चंद्र बाहेर येतो.
As we become less selfish, the Maitri becomes greater.
जसं आपण कमी स्वार्थी होत जातो तशी आपली मैत्री सुद्धा मग वाढत जाते.
There's a very interesting relationship between Maitri and unselfishness.
तर मैत्री आणि निस्वार्थामध्ये खूपच अगदी चांगला असा संबंध आहे.
Bhante Singharakshita discusses this relationship in his book Living with Kindness.
तर लिव्हिंग विथ काइंडनेस हे जी भंतेंचं बुक आहे या भंतेच्या पुस्तकामध्ये भंतेंनी ते खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे.
He said that when we do the Maitri Bhavana, it's like launching a rocket into space.
तर भंते म्हणतात की जेव्हा मैत्री भावना करतो तेव्हा जणू एखादं जे काही अवकाश यान असतं ते आकाशामध्ये नेण्यासारखं असतं.
In this example, the earth is our ego.
तर या उदाहरणामध्ये भंते म्हणतात की जी पृथ्वी आहे ते जणू आपला अहम आहे.
It's our selfishness.
तो आपला स्वार्थी भाव आहे.
When we do it, we start the Maitri, we seem to be thinking about other people and going away from selfishness.
आणि मग मैत्री म्हणजे काय किंवा तर इतरांविषयी विचार करणं एवढा विचार करणं आणि आपलं अहम पासून मग दूर जाणं.
And the rocket goes some height into space, but then because of the gravitational field it starts to curve.
मग हा जो रॉकेट असतो तो काही अंतरापर्यंत सरळ जातो पण जेव्हा गुरुत्वाकर्षण कमी होते तेव्हा मग तो असा पलटू लागतो.
And then it starts just orbiting the earth.
आणि मग तो केवळ फक्त पृथ्वीलाच फक्त मग पृथ्वीच्या अवतीभोवती फक्त मग फिरत राहतो.
So he says this is what the practice of Maitri is like if we don't combine it with reflection on anatta.
तर मैत्रीचा सराव हा असा असतो आणि जेव्हा आपण याला अनता सोबत जोडतो तेव्हा
it takes us some way away from selfishness, but it doesn't take us completely away.
तर जरी तो आपल्याला स्वार्थापासून पूर्णपणे वेगळा म्हणजे पूर्ण दूर नेत असतो तरी पण काही पूर्णपणे वेगळा त्याने केलेला नसतो.
The Maitri starts expanding our mind, but our selfishness stops the process of expansion.
तर जरी मैत्री आपलं मन जे आहे त्यांची विस्तार मैत्रीमुळे आपलं मन आणखी विस्तारलेलं असतं पण आपल्या स्वार्थामुळे त्याचे काही विस्तार नाही, ते थोडं थांबतही असतं.
So he says, what we need to do is combine the practice of spiritual positivity and spiritual death.
आणि मग इथे आपल्याला आध्यात्मिक कुशल उद्देश आणि आध्यात्मिक मृत्यू या दोघांचाही सराव करावा लागतो.
We need to reflect on the nature of Maitri and where it comes from.
मग आपल्याला मैत्रीचा जो काही स्वभाव आहे तो आणि ते कुठून आलेली आहे याच्यावर मग चिंतन करावं लागतं.
Reflect on whether there's really any difference between oneself and other people.
चिंतन आपण करतो या विषयावरती की खरंच स्वतःमध्ये आणि दुसऱ्यामध्ये काही फरक आहे का.
So this is one way that spiritual death gives rise to greater emotional positivity.
जी काही आध्यात्मिक मृत्यूचं जे काही चिंतन आहे ती एक उच्च प्रतीची आध्यात्मिक जी काही भावना आहे ती वृद्धिंगत करते.
Also, if we have spiritual death, we have less fear.
And जर आपला आध्यात्मिक मृत्यू होत असेल तर आपल्याकडे खूप आपली भीती कमी होऊन जाते.
And with less fear, our mind has more equanimity and more self-confidence.
आणि मग जर आपली भीती कमी झाली तर आपलं जे मन आहे ते म्हणजे सर्वांप्रती सारखंच काम करतं आणि आपली
more self-confidence.
आणि आपला स्वाभिमान पण किंवा स्वतःवरचा विश्वास पण आणखी वाढतो.
So we become more heroic.
आणि मग आपण खूप जास्त अगदी हिरोईक म्हणजे अगदी हिरोईकला काय म्हणू शकतो आपण म्हणजे हिरोईक आपण आदर्शवत होतो आदर्शवत मग होतो.
And we become more like bodhisattvas.
आणि मग आपण बोधिसत्व सारखं पण बनतो.
And so the process of spiritual death finally leads to spiritual rebirth.
आणि मग जी काही आध्यात्मिक मृत्यूची प्रक्रिया असते ती मग आपल्याला आध्यात्मिक पुनर्जन्माकडे घेऊन जाते.
Spiritual death is the process of taking out impurities like taking out impurities from gold.
आध्यात्मिक मृत्यू जी आहे ती जी काही अशुद्धता असते तिला बाहेर काढण्यासारखी असते, जसं आपण सोन्यातून अशुद्धता ज्याची बाहेर काढतो असतो
तसं. Spiritual rebirth is like the pure gold just shining brilliantly and strong.
आणि आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणजे जणू तो शुद्ध ते सोनं असतं जे चकाकणारं असतं.
We've covered enough for today.
तर आपण आज बरंच काही बघितलेलं आहे.
I'm going to do a quick summary.
तर मी एक थोडक्यात पुन्हा सारांश घेणार आहे.
The basic thing was that we deepen our understanding of the lakshanas by going from the first to the second and the second to the third wisdom.
तर आपण लक्षणांबद्दलची जी आपली समज आहे ती पहिल्या पातळीपासून दुसऱ्या पातळीकडे आणि दुसऱ्या पातळीकडे तिसऱ्या पातळीकडे नेण्यातून ती वाढवलेली आहे.
And eventually, as we continue the process of spiritual death, all our unskillful, all our akushala emotions disappear.
आणि शेवटी आपण जसं आध्यात्मिक मृत्यूकडे वळतो तस तसं आपल्यामधील जे अकुशल असतात ते गायब होत जातात, कमी होत जातात.
And this doesn't mean our life stops. Instead, we have spiritual rebirth.
पण याचा अर्थ असा नाही होत की आपलं जीवन संपलेलं आहे, तर आपण पुन्हा पुनर्जन्म घेतलेला आहे आध्यात्मिक.
In your discussion group, you could think about what are the ways that you have been reflecting on spiritual death.
तुम्ही तुमच्या गटामध्ये विचार करू शकता की तुम्ही आध्यात्मिक मृत्यूवर कसं करता.
In particular, you could ask some of the questions that I was asking.
त्यातल्या त्यात तुम्ही काही प्रश्न विचारू शकता जे प्रश्न मी विचारतो.
Do I find it easy to apologize?
काय मला स्वतःला क्षमा मागणं सहज होतं?
Do I have any areas of conceit?
काय असे कुठले माझे भाग आहेत ज्यामुळे माझा अहम वाढतो?
Do I find it easy to confess?
काय मला पाप देशना करणं सहज होतं?
If I do apologize, have I ever lost anything?
आणि जर मी क्षमा मागतो तर काय मी काही माझं हरवतो का?
There's plenty to think about.
अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही विचार केला पाहिजे.